दशक 15 समास 1 चातुर्य लक्षण. जो अंतरात्म्याला जाणतो तोच खरा चतुर होय. म्हणून लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाने लोकांच्या अंतःकरणाशी मिसळून जावे, म्हणजे लोक त्याला वश होतील. इतर मार्गांनी लोकांना वश करू नये. भगवंताने दिलेल्या बुद्धीचा योग्य उपयोग करावा. समाजामधील हुशार माणसे ओळखून त्यांना आपलेसे करून घ्यावे आणि त्यांच्याकरवी कार्य करून घ्यावे. त्याने एके ठिकाणी न राहता सर्वांना प्रेमाने भेटत राहावे, त्यामुळे लोक योग्य मार्गाने प्रगती करून घेतील. श्रीराम अस्थिमांशाची शरीरे, त्यात राही जे जीवेश्वरे, नाना विकारी विकारे प्रवीण होई जे. घनवट पोचट स्वभावे, विवरो न जाणी जे जीवे, वावे न भावे आघवे जीव जाणे. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतरांचा. तैसे चिहे मनास मन, विवेके जावे मिळोन, ढिलेपणे अनुमान होत आहे. अनुमाने अनुमान वाढतो, भीडेने कार्य भाग नासतो, या कारणे प्रत्ययेतो आधी पहावा. दुसऱ्याचे जीवीचे कळेना, परांतर ते जाणवेना, वश्य होती लोक नाना कोण्या प्रकारे. आकल सांडून परती लोकवश्य करण करीती, अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई. श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाणा, नाना चातुर्याचा खुणा चतुर जाणे. जो जगदांतरे मिळाला, तो जगदांतरची झाला, अरत्री परत्री तयाला काय उणे. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीण माणूसकाचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेची म्हणती आम्ही सुंदर, अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. आपुलाल्या साभिमाने लोक चालिले अनुमाने, परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे. लटिक्याचा साभिमान घेणे, सत्य अवघेच सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी. सत्याचा जो साभिमान तो जाणावा निराभिमान, न्याये अन्याये समान कदापि नव्हे. न्याये म्हणजे तो शाश्वत, अन्याये म्हणजे तो अशाश्वत, बाष्कळ आणीने मस्त एक कैसा. आचार विचारे विण, जे जे करणे तो तो क्षीण, धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे. धूर्तासी धूर्तची आवडे, धूर्त धूर्ती चपवाडे, उगेची हिंडती वेडे कार्ये विण. धूर्तासी धूर्तपण कळले, तेणे मनास मन मिळाले, परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्वई. समर्थाचे राखता मन, तेथे येती उदंड जन, जन आणि सज्जन आर्जव करीती. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीति न्याये वाटरो धावी पाषांडाची वेशधरावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये निस्पृह आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी नाना जिनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे चंचळपणे तदनंतरे सकळा ठाई एके ठाई बैसो न राहिला तरी मग व्यापची बुडाला सावधपणे जाला त्याला भेट द्यावी भेट भेटो उरी राखणे हे चातुर्याची लक्षणे मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्यलक्षण नाम समास पहिला. श्रीराम.